अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
नमस्कार श्रोते हो, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आपण मागील भागात विश्वकोश आणि ज्ञानमंडळ या विषयावर संवाद साधला होता। या विषयाची व्याप्ती बघता हा संवाद आपण या भागात देखील पुढे चालू ठेवणार आहोत। आज आपल्याकडे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई सातारा इथले विद्याव्यासंगी सहाय्यक संतोष गेडाम सर आलेले आहेत। सर नमस्कार, या भागात आपलं खूप खूप स्वागत।
नमस्कार मॅडम।
सर, विश्वकोशाविषयी आपण बोलत आहोत तर विश्वकोशामध्ये आणखी कोणकोणते प्रकल्प सुरू आहेत?
विश्वकोशामध्ये सध्या 14 ते वयोगटातील मुलामुलींसाठी कुमार विश्वकोश हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आणि ऑलिम्पिक माहितीकोश हा सुद्धा एक प्रकल्प, असे दोन प्रकल्प सध्या सुरू आहेत।
सर, दोन प्रकल्प आपण बोललात तर त्यापैकी कुमार विश्वकोशाविषयी आम्हाला जरा सविस्तर सांगा।
कुमार विश्वकोशाचे साधारणतः 12 खंड हे प्रस्तावित आहेत।
हां,
त्यापैकी पहिला खंड हा जीवसृष्टी आणि पर्यावरण हा नुकताच आपला प्रकाशित झालेला आहे। या खंडामध्ये साधारणतः 4 भाग आहेत आणि चारही भाग आपण ऑनलाईन स्वरूपात आणि आता खंड स्वरूपात आपण प्रकाशित करत आहोत। याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे कुमार विश्वकोशाचं की हा लहान मुलांसाठी आहे आणि हा जेव्हा आपण वेबसाईटवर टाकला तेव्हा त्यामध्ये ब्रेल लिपीमध्ये आणि ऑडिओ स्वरूपातसुद्धा ज्या नोंदी आहेत त्यामध्ये आपण त्या कुमार विश्वकोशामध्ये दिलेल्या आहेत।
हां, ब्रेल लिपीमध्ये म्हणजे नक्कीच त्याचा खूपच छान फायदा होणार आहे।
हो
सर, ऑलिम्पिक माहिती कोशाचा आपण एक उल्लेख केला तर या माहिती कोशामध्ये आणखी काय काय असणार आहे?
ऑलिम्पिक माहिती कोश हा पूर्वी राज्य मराठी विकास संस्थेचा प्रकल्प होता, परंतु काही कारणास्तव तो मराठी विश्वकोशाकडे वर्ग करण्यात आला। ऑलिम्पिक माहिती कोशामध्ये आजपर्यंत जे पार पडलेले ऑलिम्पिक सामने असतील किंवा सर्व पदक विजेते असतील, महाराष्ट्रातील ऑलिम्पिक खेळाडू किंवा ऑलिम्पिक ज्या ज्या ठिकाणी भरविण्यात आले आजपर्यंत त्याची माहिती, ऑलिम्पिकमध्ये जे संगीताला महत्त्व आहे ते संगीत आणि विशेष घडामोडी ज्या घडतात ऑलिम्पिकमध्ये अशा सर्वांची माहिती असणारा हा कोश आहे। या ऑलिम्पिक माहिती कोशाचं अजून सुरुवात झालेली नाही, त्याच्या बैठका झालेल्या आहेत, सुरुवात होईल नक्कीच।
सर, म्हणजे त्याच्यामध्ये सगळीच ऑलिम्पिक खेळाविषयीची माहिती आपल्या वाचकांना उपलब्ध होणार आहे?
अगदी अगदी,
आणि नक्कीच खेळांना चालना मिळतील।
बरोबर।
सर, विश्वकोशामध्ये आणखी कोणकोणते उपक्रम राबवले जातात?
शासनाने आणि मराठी भाषा विभागाने जे काही ठरवून दिलेले सर्व दिन आहेत, वेगवेगळे उपक्रम आहेत, ते विश्वकोशाद्वारे दरवर्षी राबवले जातात। उदाहरण सांगायचं झालं तर मराठी भाषा पंधरवडा आहे जो 14 ते 28 जानेवारीमध्ये आपण साजरा करत असतो। मराठी भाषा गौरव दिन आहे, कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त आपण 27 फेब्रुवारीला तो साजरा करतो। तसंच वाचन प्रेरणा दिनसुद्धा आहे। तर असे वेगवेगळे महाराष्ट्र शासनाने किंवा मराठी भाषा विभागाने जे ठरवून देतात वेगवेगळे उपक्रम, त्यामध्ये विश्वकोश हा सहभाग घेत असतो। मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे हा सर्वात महत्त्वाचा या उपक्रमाचा उद्देश आहे। यामध्ये नोंदलेखन कार्यशाळा घेतो आपण, व्याख्याने, कथा वाचन स्पर्धा घेतो, कविता वाचन स्पर्धा घेतो किंवा निबंध लेखन स्पर्धा आणि ज्ञानवर्धन स्पर्धा इत्यादी उपक्रमांचा समावेश आपण करत असतो।
सर, आम्हाला या ज्ञानवर्धन स्पर्धेबद्दल जरा सांगा।
ज्ञानवर्धन स्पर्धेमध्ये इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो। कुमार विश्वकोशातील काही नोंदी अभ्यासासाठी आपण त्यांना PDF स्वरूपात आपण प्रत्येक 9वीच्या विद्यार्थ्यांना पोच करतो। त्याद्वारे 100 गुणांची आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांची परीक्षा घेतो. यामध्ये शहरी आणि ग्रामीण असे दोन गट आपण करत असतो. नंतर गुणवत्तेनुसार म्हणजे मिरिट लिस्टनुसार ग्रामीण व शहरी गटातून आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि दोन प्रोत्साहनपर असे एकूण आपण ग्रामीण आणि शहरी असे एकूण 10 गुणवंत विद्यार्थ्यांची आपण त्या स्पर्धेपरीक्षेतून निवड करत असतो. आणि निवड केल्यानंतर त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, तसेच जेवढे विद्यार्थी सहभागी होत असतात परीक्षेमध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. ही स्पर्धा वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण आयोजित करतो आणि त्याचा निकाल हा मराठी भाषा पंधरवड्यात जाहीर करतो. आणि जाहीर केल्यानंतर त्याच पंधरवड्यामध्ये आपण हा कार्यक्रम घेऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करत असतो. आता ही स्पर्धा सर्व महाराष्ट्रभर ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा मानस माननीय सचिव मराठी भाषा विभाग यांचा आहे. जसं स्कॉलरशिपच्या परीक्षा होतात तसं ज्ञानवर्धन स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतली गेली पाहिजे असा एक मानस सचिव साहेबांचा होता आणि त्या याच्यानुसार पुढील काम करण्याचं सुरुवात.
सर नक्कीच यामुळे खरोखर ज्ञानवर्धन होईल आणि मुलांना देखील विश्वकोशाकडे ते आकर्षित होतील, वेगवेगळ्या विषयांची माहिती घेतील आणि या स्पर्धेमध्ये देखील ते दैदिप्यमान यश मिळवतीलच असं वाटतंय. कारण की ह्या ज्या ज्ञानवर्धनाच्या स्पर्धा आहेत यामध्ये खूप चांगल्या प्रकारे ते मराठी भाषेकडे आकृष्ट होतील आणि विविध शब्द भांडार त्यांचं या वेळेला वाढणार आहे. सर विश्वकोशातील आता ही जी माहिती असते तर ही वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं पण काही स्रोत असतात, तर हे कोणकोणते स्रोत आहेत?
मराठी विश्वकोशाचे खंड हा सगळ्यात महत्त्वाचा स्रोत आहे. तर 1 ते 20 खंड आजही त्याला खूप मागणी आहे मार्केटमध्ये आणि जास्तीत जास्त लोक मराठी विश्वकोशाचे खंड कुठं उपलब्ध होतील याकडे विचारणा जास्तीत जास्त करतात. तर हा एक स्रोत झाला. त्यानंतर आपण विश्वकोशाचा PDF-सुद्धा काढला होता, त्याच्यामध्ये PDF स्वरूपामध्ये आपण विश्वकोशाचे सगळे खंड घेतलो होतो. त्यानंतर CD काढली होती आपण, पण ती कालबाह्य असल्यामुळे ते मागे पडली. नंतर आपण विश्वकोशाचा ॲप आणला, या ॲपमध्ये सुद्धा मराठी विश्वकोशाचे सर्व खंड आपल्याला बघता येईल आणि ज्ञानमंडळाचे ज्या काही आपण नोंदी टाकल्या होत्या त्यासुद्धा या ॲपमध्ये आपल्याला बघता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता काळाच्या मागणीनुसार मराठी विश्वकोशाचं संकेतस्थळ आपण केलेलं आहे. तर त्या संकेतस्थळाचं तुम्हाला माहिती देताना मी सांगेल की www.marathiviswakosh.org असं आपलं मराठी विश्वकोशाचं संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर जे मराठी विश्वकोशाच्या खंडांमध्ये 18,244 नोंदी ज्या आलेल्या होत्या त्या सर्व नोंदी आपण या संकेतस्थळावर टाकलेल्या आहेत, उपलब्ध आहेत वाचकांसाठी. त्याचप्रमाणे ज्ञानमंडळातील जवळपास 7,500 वेगळ्या नोंदी, नवीन नोंदी ह्यासुद्धा या संकेतस्थळावर आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसंच कुमार विश्वकोश आत्ता आपण जे बोललोय ते सुद्धा याच संकेतस्थळावर वाचकांसाठी संपूर्ण उपलब्ध करून दिलेला आहे.
सर नक्कीच त्यामुळे काय होईल की जे देश विदेशात आहेत किंवा ग्रामीण भागात आहेत त्यांना देखील या संकेतस्थळाला भेट देऊन या विश्वकोशांची माहिती घेता येईल, विविध शब्द बघता येतील आणि त्या शब्दांविषयीची माहिती आणि इतर सगळंच त्यांना एका ठिकाणी बघायला मिळणार आहे.
बरोबर.
सर आजपर्यंत मराठी विश्वकोशाचे किती अध्यक्ष झालेले आहेत आणि विश्वकोशाचे जे सदस्य असतात तर ते देखील कोणतं कर्तव्य करत असतात याविषयी जरा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
विश्वकोशाची जी अध्यक्षीय परंपरा आहे ती फार मोठी परंपरा आहे. आपणा सर्वांना माहीतच आहे
की नामांकित
तज्ज्ञ सगळे अध्यक्ष आपल्या विश्वकोशाला लाभलेला आहे. जसं पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी होते आणि त्यानंतर मेपू रेगे म्हणा किंवा राग जाधव, जिचकार साहेब अशा मोठ्या मोठ्या तज्ज्ञांनी विश्वकोशाला अध्यक्षीय म्हणजे त्यांचा लाभ झालेला आहे. तर विश्वकोशाला आत्तापर्यंत तर्कतीर्थांपासून ते आत्तापर्यंत म्हणजे सध्या माननीय डॉक्टर रवींद्र शोभणे सर हे आपले विश्वकोशाचे अध्यक्ष आहेत. तर तर्कतीर्थांपासून तर शोभणे सरांपर्यंत आत्तापर्यंत 8 तज्ज्ञाध्यक्ष आपल्या विश्वकोशाला लाभलेले आहेत. आणि आपण म्हटलं की जे मंडळाचे सदस्य आहेत त्यांचे कर्तव्य काय, तर वेळोवेळी मंडळाच्या ज्या बैठकी होत असतात विश्वकोशाचं काम पुढं नेण्यासाठी किंवा नवीन काहीतरी त्याच्यामध्ये करता येईल का यासाठी जे मंडळ असते त्या मंडळातले सदस्य हे आपल्या ज्या काही बैठकी होत असतात त्या बैठकीत उपस्थित राहून सल्ला देणे किंवा विश्वकोशाच्या प्रगतीसाठी विविध सूचना करणे, दिलेल्या विषयांचे पालकत्व स्वीकारणे आणि लेखन समीक्षणसुद्धा ते त्यांची इच्छा असेल तर ते करू शकतात सदस्य असूनसुद्धा. तर अशा विविध प्रकारची जबाबदारी आपल्या या मंडळाच्या सदस्यांची आहे.
सर, मराठी विश्वकोशाच्या एक अध्यक्षा डॉक्टर विजया वाळ होत्या आणि त्यांनी मराठी विश्वकोशाचं खूप छान अभिमान गीत लिहिलेलं आहे. त्यातला जे शब्द आहे ते खूप छान आहेत. वृक्ष लाविलेला द्वारी अज्ञातास होई ज्ञान, सरस्वतीच्या अंगणी मराठीचा पारिजात, उपासकांची साधना करी अज्ञानाचा नाश, मराठीच्या वैभवाचा मान करी विश्वकोश. आणि अगदी सार्थ ओळी या आहेत. तर सर, ह्या मराठी विश्वकोश आणि अभिजात भाषेला आता जो दर्जा मिळालेला आहे यांचा सहसंबंध आपण कसा जोडाल?
मराठी भाषेमध्ये जे काही साहित्य निर्माण झालेलं आहे ते प्रत्येक साहित्य हे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पात्र आहे असं मला वैयक्तिक वाटतं. जसं की 2500 वर्षापूर्वी जे पहिलं अक्षर लिहिले गेलं असेल तिथून तर आत्ता जे विद्यार्थीसुद्धा अ गिरवतो, पहिलीतला विद्यार्थी जर अ गिरवत असेल तर अ हा शब्दसुद्धा अभिजात भाषा मिळवण्यासाठी नक्कीच योगदान आहे असं मला इथे वैयक्तिकपणे सांगावं वाटतं. मग मराठी विश्वकोशामध्ये गेल्या 65 वर्षापासून जगातील सर्व विषयांतील अधिग्राह्य, ज्याला ऑथेंटिक म्हणतो आपण, अशी माहिती मराठी वाचकाला मराठीतून देत आलेला आहे विश्वकोश. तर त्यामुळे निश्चितच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी फुलना फुलाची पाकळी या उक्तीप्रमाणे मराठी विश्वकोशाचा फार मोठा वाटा आहे असं मला इथे नमूद करावं वाटते.
विद्याव्यासंगी सहाय्यक संतोष गेडाम सर आज आपल्याकडे आलेत आणि त्यांनी विश्वकोश आणि ज्ञानमंडळ या विषयावर आपल्याला खूप छान माहिती सांगितली. मी याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते.
धन्यवाद मॅडम.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषयासह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली.